ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
शेतकऱ्यांनी शेतात राहून करावा ऊस सर्वे DCO. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सोमवारी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बल्लार शेरपूर गावात जाऊन ऊस सर्वे कार्याचे निरीक्षण केले. दरम्यान DCO यांनी शेतकऱ्यांना सांगितले की त्यांनी आपापल्या शेतातील ऊस सर्वे दरम्यान स्वतः उपस्थित राहावे. सर्वे मध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये. काही गडबड झाली तर गाळप हंगामाच्या दरम्यान त्यांना मोठ्या अडचणी येतील. अशा वेळी काही त्रुटी राहिल्यास त्यांना दूर करणे शक्य होणार नाही. DCO यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी सर्वे कार्य पूर्ण झाल्यानंतर घोषणापत्र स्वतः उपलब्ध करून सर्वे करणाऱ्या पथकांना द्यावे, ज्यामध्ये लिहिले जावे आमचा ऊस सर्वे चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. यावेळी SDI अमित कुमार पांडे, सचिव मनोज कुमार कोंट, ऊस व्यवस्थापक OP वर्मा उपस्थित होते.